या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू म्हणजे वसंत व्याख्यानमाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. 145 अधिक वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या या व्याख्यानमालेत साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, आरोग्य अशा अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन करून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्रात जागतिक कीर्तीचे संशोधक आणि वैद्य योगेश बेंडाळे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि केंद्र सरकारच्या DSIR संस्थेमार्फत मान्यताप्राप्त संशोधन संस्था रसायनी बायोलॉजिक्स आयुर्वेदाच्या तत्वानुसार निर्मिती केलेली आधुनिक आजारांचाही वेध घेण्याकरता आयुर्वेदोक्त औषधांची निर्मिती करणारी आयुर्वेद रसायनी आणि कॅन्सर तसंच इतर दुर्धर आजारांवर चिकित्सा करणारं रसायू कॅन्सर क्लिनिक आणि रसायू आयुर्वेद क्लिनिक या संस्थांच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा फायदा करून देणारे प्रख्यात वैद्य अशी योगेश बेंडाळे यांची ओळख आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाली आहेत आणि जगभरातील कर्करोग आणि दुर्धर रोगांवर यशस्वी उपचार करणारे वैद्य अशी त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदात काम करत असताना कर्करोगावरील जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि युरोपियन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. MASCC गॅरियाटिक ऑन्कॉलॉजी या अभ्यास गटाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नुकतंच CCRAS आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या स्टँडिंग फायनान्स कमिटीचे सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. वैद्य योगेश बेंडाळे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रात कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर व्याख्यान दिलं. आज आपण वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांनी दाद दिलेल्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा 6 भाग ऐकणार आहोत. कोरोनावर प्रतिबंध कसा करता येईल यासाठी एक अभ्यास रसायू आयुर्वेद क्लिनिकमध्ये नुकताच करण्यात आला. यामध्ये 98 जणांना आयुर्वेदिक रसायन देण्यात आलं. 6 अभ्यासानंतर यामध्ये फक्त 2% लोकांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. अजूनही हा अभ्यास सुरू असून यामध्ये सुमारे 1300 लोक सहभागी आहेत. यात सुमारे 15% हृदयविकाराचे रुग्ण आहेत. सुमारे 13% जास्त डायबिटीस असलेले रुग्ण आहेत, परंतु त्यांना अजून कोरोना झालेला नाही. अशा केसेस संशोधनाच्या दृष्टीनं नवीन दिशा देणारे असतात. आणखी एका अभ्यासामध्ये 100 फ्रंटलाईन वर्कर्सना घेण्यात आलं. यामध्ये एका आर्मला कोविड प्रतिबंधात्मक रसायन देण्यात आलं आणि दुसऱ्या आर्मला देण्यात आलं नाही. ही सर्व पार्श्वभूमी आपण गेल्या भागात ऐकली. ऐकूया वैद्य योगेश बेंडाळे यांच्या भाषणाचा हा 6 भाग.
ज्या आर्मने ह्या आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक चिकित्सेचा उपयोग करून घेतला त्यांच्यामध्ये कोविड इन्फेक्शन कमी प्रमाणात सापडले. इन्फेक्ट लोक झाले, पण इन्फेक्शन किंवा त्याची कॉम्प्लिकेशन ही कमी प्रमाणात सापडली. कोणत्याही प्रोफायलेक्टिक स्टडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती संख्येची गरज असते. आम्ही लहान लोक आहोत, आयुर्वेदाच्या पॅशनने काम करतो, छोटा वैद्यांचा समूह आहे, आमचे बरेच गुरुवर्य आम्हाला या बाबतीत मदत करत असतात, म्हणून 1000 पेशंट्सचा स्टडी करण्याची आमची ही क्षमता नाही. पण 100 रुग्णांमध्ये याच्यामध्ये एवढी चुणूक नक्की दिसली की ज्या मंडळींनी या स्वरूपाची रसायनं घेतली त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव ऍज कम्पेअर्ड टू अदर ग्रुप झाला नाही. मोठा स्टडी करायची गरज आहे, नक्कीच गरज. हा झाला एक प्रोफायलॅक्टिकचा मार्ग. आम्ही थेरपिटिक स्टडी केला. जी मंडळी कोरोना पॉझिटिव्ह झाली त्यांच्या बाबतीत या चिकित्सेचा काही उपयोग होतो का असा एक स्टडी केला जातो. हा स्टडी पुण्यामध्येच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये केला गेला. ऍलोपॅथीच्या डॉक्टरांनी हा स्टडी केला. डबल ब्लाइंड स्टडी होता. रुग्णाला माहिती नव्हतं तो काय खातोय, डॉक्टरला माहिती नव्हतं की ते रुग्णांना काय देत आहेत, अशा स्वरूपाचा ज्याला रिसर्चमध्ये एक मोठं मानाचं डिझाईन समजलं जातं ज्याला डबल ब्लाइंड रँडमाइज कंट्रोल ट्रायल असं म्हटलं जातं. हा स्टडी केला आणि या स्टडीतनं असं निष्पन्न झालं की जे रुग्ण या स्वरूपाची चिकित्सा घेत आहेत अलॉंग विथ अदर स्टँडर्ड ऑफ केअर की जी दोन्ही आर्म्सला दिली गेली होती त्याच्यामध्ये या रुग्णांमध्ये अनेक पातळीवरती लक्षणीय फरक पडला. या बाबतीमध्ये मला जास्त डिटेल्स आज सांगता येणार नाहीत, आमचं अनालिसिस पूर्ण झालेलं आहे, परंतु काही एथिकल नॉर्म्समुळे मला हे जास्त इथं विशद करता येणार नाही. परंतु याचं कन्क्लुजन निश्चितपणे असं सांगता येईल की आयुर्वेदीय चिकित्सा ज्या पॉझिटिव्ह रुग्णांनी घेतली त्यांच्यामध्ये डिसीज सिव्हिरिटी जास्त प्रमाणात दिसली नाही, लोकांचं हॉस्पिटलमध्ये जाण्याचं प्रमाण दिसलं नाही, किंबहुना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती दिसलं लवकरात लवकर, लोकांना ऑक्सिजनची गरज भासली नाही, लोकांना व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट जो आयुर्वेदाचा महत्वाचा भाग आहे किंवा आयुर्वेदाची जी स्ट्रेंथ आहे प्रिव्हेंशन ही इथे आपल्याला रँडमाइज कंट्रोल ट्रायल मध्ये डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल मध्ये आपल्याला इथे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ पद्धतीने दिसली. इथे एक प्रश्न आपल्या मनामध्ये असा उद्भवतो की प्रोफायलेक्सिस किंवा प्रिव्हेंशन हे तर व्हॅक्सिनचं काम आहे, आयुर्वेद काय प्रिव्हेंट करू शकणार आहे? असं नाही आहे. आयुर्वेद प्रत्येक वेळेला औषधानेच काही प्रिव्हेंट करू शकेल यावर आयुर्वेदाचा विश्वास नाही. आयुर्वेद हा लाईफस्टाईल प्रमोट करणारं शास्त्र आहे. आज व्हॅक्सिन वेगवेगळ्या प्रकारची व्हॅक्सिन आज उपलब्ध आहे. कोणी म्हणते 60% त्याची एफिकसी, कोणी 70%, कोणी 80%. आज असे रिपोर्ट्स यायला लागले की ह्या व्हॅक्सिनच्या याच्या अगेन्स्ट त्याची सेन्सिटिव्हिटी आहे, नवीन आलेल्या स्ट्रेनच्या अगेन्स्ट त्याची सेन्सिटिव्हिटी नाही. नवीन व्हायरस, नवीन व्हॅक्सिन डेव्हलपमेंट हे सातत्याने चक्र चालू राहणार आहे का? याकरता आयुर्वेदाचा काही वेगळा विचार आहे? आयुर्वेद याकरता इननेट इम्युनिटी किंवा आयुर्वेद याकरता सार्वदेहिक व्याधी प्रतिकार शक्ती याचा विचार मांडतो. आणि ज्या वेळेला आयुर्वेदाची व्याधी क्षमत्वाची कल्पना असते तिथे केवळ शारीरिक व्याधी क्षमतेचा इतका उथळ विचार नाहीये. आयुर्वेदामध्ये शारीरिक व्याधी क्षमतेबरोबरच मानसिक व्याधी क्षमतेचा सुद्धा विचार केलेला आहे. कोणत्याही आजारामध्ये रुग्णाला त्या आजाराशी लढण्याकरता मानसिक व्याधी प्रतिकार क्षमतेची खूप मोठ्या प्रमाणावर जरूर असते. कित्येक इन्सिडेंसेस, कित्येक रुग्ण आपल्या समोर आज आहेत की जे एकदा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो, हीच मुळात एक भयावह परिस्थिती आहे. मला माझ्या नातेवाईकांशी बोलता येत नाही, मला माझ्या नातेवाईकांशी संपर्क ठेवता येत नाही. मला याची पूर्ण कल्पना आहे की सध्याच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये ही गोष्ट हँडल करणे खूप कठीण आहे. प्रत्येक रुग्णाला बाहेरचा संवाद ही गोष्ट कठीण आहे, परंतु त्या रुग्णाच्या मानसिकतेचं काय? त्या रुग्णाची मानसिकता इतकी खिन्न होते, इतक्या विषादावस्थेत तो आजार जातो की तो नाही बळावला तरच विशेष आहे. कारण विषादो रोगवर्धनानाम हे आयुर्वेदाने सांगितलेलं सूत्र इथे हजारो रुग्णांमध्ये आज दिसलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणून सार्वदेहिक व्याधी क्षमत्वाचा विचार आयुर्वेदाच्या दृष्टीने हा जास्त महत्वाचा ठरतो. आज व्हायरसचं स्वरूप बदललं, उद्या नवीन स्ट्रेन आला तरी देखील त्याच्या अगेन्स्ट आपलं शरीर तयार असलं पाहिजे आणि ही आयुर्वेदाची मूलभूत संकल्पना आहे.
तर श्रोते हो, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रात वैद्य योगेश बेंडाळे यांनी कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा काही अंश आपण ऐकलात. या भाषणाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल पुढच्या आठवड्यात. तर पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे.